Jazz.com. शिवाजी महाराज आग्र्याहून ज्या पद्धतीने सुटले त्यामुळे त्यांच्या शौर्य आणि चातुर्याचं सगळीकडे कौतुकच झालं. आजही इतिहासात ही घटना ग्रेट एस्केप म्हणूनच ओळखली जाते. औरंगजेबाच्या या वर्तनामुळे शिवाजी महाराजांचा मुघलांवरचा विश्वास पूर्णतः नाहीसा झाला होता. इकडे जयसिंहाला विजापूर विरुद्धच्या मोहिमेत अपयश येत होतं. जयसिंहाला उत्तरेत परत जाण्याची आज्ञा झाली पण वाटेतच बुऱ्हाणपूर इथं त्याचा मृत्यू झाला. मुअज्जम याला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमलं गेलं. खरं तर विजापूर विरोधातल्या मोहिमेत जयसिंहाला शिवाजी महाराजांची मदत झाली असती पण औरंगजेबानं जो दगाफटका केला होता त्याची किंमत त्याला भविष्यात मोजावी लागणार होती. मुघलांना आता शांतता हवी होती. राजकीय दृष्ट्या आता संघर्ष करणं तूर्तास शक्य नाही याची जाणीव मुघलांना झाली होती. जयसिंहांच्या मृत्यूमुळं मुघल दरबारातील रजपूत प्रभाव बराच कमी झाला. त्यामुळे औरंगजेबाच्या दृष्टीने ही घटना अनुकूल ठरली. औरंगजेबाने जयसिंहाला मारले असा संशय इतिहासात निर्माण झाला पण इतिहासकार या गोष्टीला नाकारतात. दरम्यान मुघलांनी शिवाजी महाराजांशी शांततेची बोलणी सुरू केली. शिवाजी महाराजांनीही ही गोष्ट मान्य केली. दक्षिणेच्या राजकारणात काही काळ शांतता निर्माण करणारी ही तडजोड होती. 6 मे 1667 सालच्या फारसी पत्रात बादशहानं ही आज्ञा केल्याचा उल्लेख आहे. औरंगजेब म्हणतो, शिवाजीच्या वकिलामार्फत शिवाजीला निरोप पाठवा. या निरोपानुसार बादशाह औरंगजेब हा मी आपणास क्षमा केल्याचे सांगतो. या बोलणीत विजापूरच्या प्रदेशातील हवा तितका प्रदेश आपण घ्यावा किंवा राजपुत्र मुअज्जमच्या आज्ञेचं पालन करावं असं सुचवलं आहे. महाराज आता शांततेचाच मार्ग अवलंबत होते कारण त्यांचं राज्य आता लहान झालं होतं. पण राज्य पुन्हा मिळवण्याचा विचार ते करत होते. दरम्यान पोर्तुगीजांशी मुघलांनी एक करार केला. त्यानुसार मुघल सम्राटाशी बंड करणाऱ्या माणसाला पोर्तुगीजांनी सहकार्य करू नये हे ठरलं. पोर्तुगीज आणि मुघल संबंध शिवाजी महाराजांना जाणवले होतेच. या पोर्तुगीजांच्या जीवावर कोकणातील देसाई शिवाजी महाराजांची डोकेदुखी बनू पाहत होते. केशव प्रभू, लखम सावंत आणि केशव नाईक हे देसाई कोकण सोडून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला जाऊन बसले होते आणि गोव्यातून ते महाराजांच्या मुलखात आक्रमण करत. लखम सावंत आणि त्याचा पुतण्या नारबा सावंत हे पोर्तुगीजांच्या बार्देशात राहत. पोर्तुगीजांच्या जीवावर महाराजांची वितुष्ट ओढवून घेणं या देसाई मंडळींना चांगलंच महागात पडलं. महाराजांनी नोव्हेंबर 1666 मध्ये थेट गोव्यावर आक्रमण केलं. यावेळी महाराजांसोबत 5000 पायदळ आणि 1000 घोडदळ होतं. 8 नोव्हेंबरला महाराज रांगण्यात येऊन धडकले. 20 नोव्हेंबरला महाराज थेट पोर्तुगीजांच्या बार्देशात घुसले. शिवाजी महाराजांचा प्रतिकार करण्यात पोर्तुगीज कमी पडले. महाराजांनी सारा बार्देश पालथा घातला. देसायांना धडा शिकवायला महाराज खरतर आले होते पण हे देसाई घाबरून गोव्यात पळून आले. पण शिवाजी महाराजांची ही धडक मोहीम मात्र त्यांना धडकी भरवून गेली होती. पोर्तुगीजांनी महाराजांशी तहाची बोलणी केली आणि देसायांच्या हालचालींकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलं. शिवाजी महाराजांनी याच काळात फ्रेंचांना आपल्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली. राजापूर इथं फ्रेंचांनी आपली वखार उभारली. जंजिऱ्याचा सिद्दी हा शिवाजी महाराजांना आव्हान म्हणून उभा होता. सागरी शक्तीच्या जीवावर शिवाजी राजांशी शत्रुत्व निर्माण करण्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. शिवाजी महाराजांनी थेट जंजिऱ्याला वेढा घातला. सुरुवातीला निजामशाहीशी एकनिष्ठ असलेला सिद्दी नंतर आदिलशाहीशी आणि आता मुघलांशी सहकार्य करत होता. या सिद्दीला शक्तिहीन करणं हा शिवाजी महाराजांचा हेतू होता. सिद्धीला वाटलं होतं की मुघलांनी दबाव आणला तर शिवाजी महाराज आपला पिच्छा सोडतील. पण शिवाजी महाराजांची स्वाभिमानी वृत्ती त्यानं अजून पुरती ओळखली नव्हती. मुघल दरबारात असताना बादशहाला आपल्या स्वाभिमानाचं दर्शन घडवणारे महाराज मुघलांचं ऐकून सिद्धीला सोडतील हे काही शक्य नव्हतं. शिवाजी महाराजांनी मुघलांचं काही ऐकलं नाही. साहजिकच मराठे मुघल संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली. मुघलांशी मराठ्यांचा हा संघर्ष पुढे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1707 पर्यंत चालणार होता. या संघर्षाची ही सुरुवात होती.